वरी मृदुंगा लग गाईलाय बंधु माझ्या रतनाना अवंग चढचा लाविलाय मारवतीच्या पारावरी बसले शाऊ शाऊ बसले शाऊ शाऊ जमदार माझे बाऊचले
गाणे म्हणत
मारवतीच्या पारावरी हिरव्या सुपर्याची डाल बंधु माझ्या राजसला टिळा देऊन गेले काल मातला दुर्वेदल मातूनी काय केलं एकट्या रावणाना राज जिंकिल सगळ मातला दुरे दल मनित लागलाय बोलली दूरपती इंद्र बग पडू तुला मातला दुरे दल मनी तू आई बाई पांडवाची दूरपती नात्यान भाव जई राजवीरटाच्या घरी दूरपती दाशेपण किंचिकाच गेल मन किंचिक मारिले विमान राजवीरटाच्या घरी दूरपती करिताक पाची पांडव सोडून अवघे माझे आई बाप राजवीरटाच्या घरी दूरपती करिताक पाची पांडव सोडून अवघे माझे आई बाप
मी कशाला उठी गेल तुम्हीच घ्याल
अवघे माझे माई बाप कशाला ते मदत
रूपतीच्या मिऱ्या मिऱ्या पेढी चोगन बोलल्या ध्रुवे दल चाकय वारी कोण राजवी धूरपतीच्या मिऱ्या देव पेढी ता बागले येव बंदवाचे दिंड कैलाशी लागले अंत्य रुक्मिणीची खून त्वात विठला जाणारी पाच रोजाची दिवाळी बहीण द्रुपती आणावी अंते साकराचे लाडू येत रुक्मिणी न गेले द्रुपतीला मानवया नवती मूळ गेले अंते सोन्याचा धगाम येद बंदवाच्या हाती द्रुपतीला नवया बंधू गेले रातू राती पिवळा पीतांबर गंग निजळ कला द्रुपती निवळ किला यादव बंधू आला अरणावती ती गावात कशेचा गरबला बोलले सुबिदरा पांडव चाला ब्रह्मराजती मनी तू दाड तुमच येन झाल पाच रोजाची दिवाळी रूपतीला मूळ आल ब्रह्मराजती मनी तू दाडण्याची सोय नाही गेले तशी कारीला बिमार अजून घरी नाही देवा रूपती मनी ती बंधू माझा कष्टी झाला अरणावती ज्या वाटान रथ माघारी फिरिला रथ माघारी फिरविला रजून दिवाळी झाला दाडीत द्रौपदीला अंत्य द्रौपदी चारत अरणावतीच्या पायरी येदव पांडवाची राम रामीची तयारी अंत्य द्रौपदी चारत पंढरपूर राला मंदी असा उतार पडला रुक्मिणीच्या कानामंदी अंत्य द्रौपदी चारत चंद्रभागे वाळवंटी हाती सोन्याची आरती रुक्मिणी बाजई उभीवती अंत्य द्रौपदी चारत राऊळा जवळी हाती सोन्याची आरती रुक्मिणी बाजई वाळीती हसून देवती बोलले पाणी ठेवाऊन ऊन हरणावती गाव दूर आली द्रौपदीशी नून हंड्या पाणी ती ठेविल नानी गंगाळी सानी एवढ्या द्रौपदी गाईला गुंपाल उंगाची पणी
देवला
हसून देव
रुकमीन जे उवाडी निषादूदम शेवया मंदवा बरुबरी वसा द्रौपदी जेवया पाच रोजाची दिवाळी बहुआनंदात झाली अरणावतीच्या वाटान लोड पांडवाची आली अंत्य रुक्मिण मनी ती ऋषीचे लगन एवढ्या द्रौपदी बाईची मंग करू बोळवन देवाला राग झाली आस्थानपुरीच्या बाजारी अशी कंडविली बाई नव लाखाची गुजरी हसून देवती बोलले पाय रुक्मिणी बाजार द्रौपदीच्या बोळणीला रुपये लागले हजार हसून रुक्मिण म्हणली चोळीला काय दिल हसून पांडुरंग बोल दोईच एक मोल पिवळाली तांबर
केशर याचा
पिवळा पी तांबर केसर कस्तुरीचा रंग द्रौपदीच्या बोळणीला चांद श्रुवे झाले दंग पिवळा पी तांबर द्रौपदी लवकर अरणावती गाव दूर दिवसाला सवापार अंत्य सोळा सतरा वाट्या येऊनी माई ताटी अवघ्या जनी गई मिळुनी बरा द्रौपदीची वटी हसून देवती बोलले पड रुक्मिण पाया एवढ्या द्रौपदी
ती नंदान आशीर्वाद देला काये
अंत्य रूप ती
चारत
पन्नाव
चंद्रभागी वळून
अंत्य रूप ती चारत पंढरपूर येशी म्हण
एवढ्या नंदाच्या नात्यान रुकमीन पाया पड
अंत्य रूप
मीन मनीती मनीत जईज भारी आली मईन्याची वारी देवदाडाल करी
अंत्य
रूपती मनीती मनीत जई जगीती अर्णवती गावत एक मुकामरा तुराती
अंत्य
भईन बावंड गुजबोर डाळ झाला सांगत पांडवला संबळा द्रौपदीला.